नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज गोंयांत दाखल जाल्यात. फाल्यां 30 मे दिसा उपराष्ट्रपती पणजेंत गोंय राज्य घटक दिसाच्या सुवाळ्यांत वांटेकार जातले. त्या उपरांत ते गोवा CSIR राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेक भेट दितले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज सांगला की पेपर फुटीची घटना अत्यंत चुकीची आसा. डीडी न्यूजाक दिल्ल्या खासा मुलाखतीन श्री प्रधान हांणी आश्वासन दिलां की फेरपरिक्षा प्रक्रिया कसल्याच चुकांशिवाय योग्य आनी पद्दतशीरपणान जातली. हे काम सुरळीतपणान जावचे म्हूण सगळ्यांनी सहकार्य करचे अशें आवाहन तांणी केलां. विद्यार्थ्यांक संबोधित करताना मंत्री प्रधान हांणी म्हटलां की सरकाराक तांच्यो चिंता समजतात आणि त्यांच्या वांगडा चुकीचे घडला हे मंत्र्यांनी मान्य केले.
बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनकी हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
केंद्रीय पंचायत राज्यमंत्री प्राध्यापक SP सिंग बघेल हांणी आयज सांगला की 2047 वर्सा मेरेन महासत्ता आनी संवसारांतली मुखेल अर्थवेवस्था घडोवपाच्या दिकेन भारताचो प्रवास तळागाळांतल्या प्रत्येक व्यक्तीक सक्षम केल्याशिवाय साध्य जावं शकना. आयज ते गुवाहाटीन हांगा पंचायत राज्य मंत्रालयाच्या सेवा से समृद्धी या सेवा वितरणाच्या प्रादेशिक कार्यावळीच्या उक्तावण सत्रात उलयताले. राज्य आणि देशाक सक्षम करपा खातीर गाव पातळीर नागरिकांक सक्षम करप ही एक गरज असा हाचेर मंत्र्यांनी भर दिला. देशांत पेट्रोल डिझेल आणि LPGचो फावो तो साठो असा आणि सगळ्यो शुद्धीकरण कारखाने वडा पावड्यार चलतात अशें सरकारान सांगला. नवी दिल्लीन आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेन उलयताना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयातली संयुक्त सचिव सुजिता शर्मा हांणी सांगले, LPG उत्पादन सगळ्या काळांत चड आसा, जे दिसाक सुमार 92,000 मेट्रीक टन आसा. तशेंच खंयच्याच LPG वितरकान ड्राय आउट जाल्ल्याची माहिती मेळूंक ना अशें तांणी मुखार म्हटलां. सशस्त्र सीमा दळान पाणी टंकी लागसार भारत नेपाळ सीमेचेर खारीबारी भागातल्यान नेपाळांत प्रवेश करपाचो यत्न करताना 2 थाई नागरिकांक अटक केल्या. केतला आणि चित्तारा ह्यो 2 बायलां नेपाळांत प्रवेश मेळोवपा खातीर बनावट इमिग्रेशन सिक्के वापरतात हे दळाच्या जवानांच्या नदरेक येल्या उपरांत तांकां काल अटक केल्या. ह्या प्रकरणात कथीतरित्या सामील आशिल्लो आणि 1 व्यक्ती फरार असा. पोलीस या प्रकरणाचो तपास करीत असत. ही असा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असप गरजेचे असा. पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. ताका कोंकणी भाषेचे गिन्यान आसपाक जाय. अर्ज करपाक निमाणी तारीख 1 जून 2026 अशी असा. चड म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. खेळ. IPL क्रिकेट सर्तीन गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल या पंगडामधी आयज न्यू चंदीगड हांगच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचेर महत्वाचो क्वालिफायर 2 सामनो जातलो. हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. या सामन्याचो जैतिवंत पंगड आयतारा अहमदाबाद हांगा नरेंद्र मोदी मैदानाचेर जावपी IPL 2026च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स मंगळूर या पंगडाकडेन सामनो खेळटलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान मान्सून पावसाच्या हंगामान जून ते सप्टेंबर या काळांत देशांत सामान्य परस उणो पावस पडटलो असो अदमास काढला. आयज नवी दिल्लीन पावसाच्या अदमासाविशी मिडिया कडेन माहिती दितना विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ MRavichandran हांणी सांगला की हंगामान ईशान्य भारताचेर पावस सामान्य आणि साऊथ पेनिन्सुलार आणि वायव्य भारताचेर सामान्य परस उण्या पावसाची शक्यताय असा अशी माहिती तांणी मुखार दिल्या. मिडियाक संबोधित करताना IMDचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा हांणी सांगले, जून म्हयन्यांत देशातलो सरासरी पावस सामान्य परस चड आसपाची शक्यताय आसा. ह्या काळांत वायव्य ईशान्य आनी दक्षिण पेनिन्सुला सयत देशातल्या कांय वाठारांनी सामान्य वा सामान्य परस चड पावस पडपाची शक्यताय आसा अशें तांणी सांगला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.